धडा आठ.
धडा आठ 1.6. संवाद ऐकूया. सुप्रभात मिसेस पाटील, झोप झाली का? आत्ता 9 वाजता तुमची हार्ट सर्जरी आहे.
नमस्कार सिस्टर, झोप चांगली झाली नाही.
का बरं? सर्जरीची भीती वाटते का?
हो, थोडीशी.
घाबरू नका, डॉक्टर भूल देतील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही काही.
सिस्टर, काही खाऊ का?
नाही, आत्ता काही खायचे नाही. हा, हॉस्पिटलचा गाऊन घाला आणि तयार व्हा.
आत्ता कुठली टेस्ट करायची आहे का?
नाही, टेस्ट झाल्या सगळ्या. मी तुमचं बीपी तपासते आणि मग आपण ओटीमध्ये जाऊया.
ओटी म्हणजे?
अहो, ऑपरेशन थिएटर. मला सांगा, तुमच्याबरोबर कोण नातेवाईक आले आहेत?
माझा मुलगा आणि माझी बहीण.
त्यांना काही कागदांवर सह्या कराव्या लागतील. मी सांगते कोणते कागद ते.
ठीक आहे सिस्टर.
तुम्ही ऑपरेशनला अजिबात घाबरू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. ऑल द बेस्ट.
धन्यवाद सिस्टर.